यम यम वापि स्मरण भावम त्यजन्त्यन्ते कलैवरम तम तम एवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः। हे कुंती पुत्र, शरीर त्यागते समय मनुष्य जिस जिस भाव का स्मरण करता है वह उस भाव को निश्चित रूप से प्राप्त होता है। यहां पर मृत्यु के समय अपना स्वभाव बदलने की विधि का वर्णन है। जो व्यक्ति अंत समय कृष्ण का चिंतन करते हुए शरीर त्याग करता है उसे परमेश्वर का दिव्य स्वभाव प्राप्त होता है। यानी कि कृष्ण से स्मरण करूं जो व्यक्ति मरता तो कृष्ण नहीं होता। कौन महाराज होते हैं त्यांनी स्मरण केलं, हरणाचं स्मरण केलं, भरत महाराज। पण पुढच्या जन्मामध्ये कोण झाले ते हरण झाले। याच नाही का जे कृष्णाचे गुण आपल्यामध्ये येतील, कृष्णास आपण प्राप्त करू। मृत्यूच्या वेळी जर आपण त्यांचं स्मरण केलं तर आज सकाळी मी गेलो नव्हतं पण चंद्रमौळी महाराज अमेरिकेहून आलेले काकड आरतीमध्ये गेलेले होते, विठ्ठलाच्या काकड आरतीमध्ये। आपण कधी गेलात का विठ्ठलाची काकड आरती? कोणी कोणी पाहिली? ज्याने पाहिली त्यांनीच हात वरती करायचा। तुमच्याकडे हात आहेत हे माहिती आहे मला। काय अर्ध्या एक लोकांनी भक्तांनी काकड आरतीचं दोन वेळा, तर ज्यांनी केलं नाही त्यांनी जरूर करा काकड आरतीचं ध्यान। काकड आरती म्हणजे मंगल आरती, विठ्ठलाची मंगल आरती। त्यासाठी लवकर उठावं लागतं, रांगेत उभं राहावं लागतं। फर्स्ट कम फर्स्ट सर्व, म्हणजे जे सुरुवातीला येतात त्यांनाच प्रवेश। ते आपण जरूर जा मंगल आरतीच्या दर्शनामध्ये। आम्ही दोघे चर्चा करत होतो त्यांच्या काकड आरतीच्या दर्शनानंतर, महाराज फारच असं दर्शन भेटत नाही तसं इतक्या जवळून भगवंताचं दर्शन। आणि फक्त दर्शनच नाही तर भगवंताला कसं उठवतात, उत्तिष्ट उत्तिष्ट गोविंद, काय पुढे त्रैलोक्यम मंगलम कुरु, असं भगवंता उठ भगवंता उठ, या तिन्ही जगाचं मंगल कर, अशी प्रार्थना। आणि भगवंताची आरती, त्यानंतर भगवंताचे रात्री परिधान केलेले वस्त्र उतरतात, त्यानंतर अभिषेक होतो भगवंताचा। दूध आहे, दही आहे, मध आहे, इतर ठिकाणी साखरेचं पाणी पण, पंढरपुरामध्ये साखर काय केलेली साखर त्याचं पीठ करतात, पिठी साखर भगवंताच्या अंगावरती माळतात। आणि परत दुधानं दह्यानं त्या भगवंताचं स्नान, जसं द्वारकेमध्ये स्नान भगवंत करतात, विशेष करून वृंदावनमध्येही यशोदा आंघोळ घालते कृष्णाला, रोहिणी आणि यशोदा मिळून कृष्ण बलरामांना आंघोळ घालतात। आंघोळ भगवंताच्या आंघोळीला आपण काय म्हणतो? अभिषेक म्हणतो। भगवंताची आंघोळ म्हणजे अभिषेक, म्हणजे भगवंताची आंघोळ पाहायला आपणाला मिळते। इतर ठिकाणी दर्शन तर होतातच, लांबून आपण दर्शन करतो हात जोडून भगवंताला नमस्कार करून, मग देवाच्या घरी उभा क्षणभरी थोडं क्षणभर उभं राहतो आणि आपण जातो। पण काकड आरतीमध्ये आपण तास दीड तास भगवंता समोर जवळ बसून भगवंताचा श्रृंगार आणि भगवंताचा अभिषेक अंघोळ, तेव्हा ते भगवंताची अंघोळ, भगवंताचा अभिषेक, विशेष करून भगवंताला ज्यावेळी दुधाचं आणि दह्याच्या पदार्थाने किंवा दह्याने दुधाने ज्यावेळी अंघोळ गंघोळ घालतात, अभिषेक करतात, ते दूध आणि दही भगवंताच्या मुखावरून असं ओघळतं खाली, त्यावेळचं जे रूप आहे भगवंताचं, त्यावेळचं जे सौंदर्य आहे भगवंताचं, एक चित्त आकर्षक, ते मी दोघे असं मिळून विचार करत होतो की असं जर ते जे दर्शन आहे, ते जे दृश्य आहे अभिषेकाच्या वेळी आणि त्यामध्येही भगवंताच्या ज्यावेळी दुधानी आणि दह्यानी ज्यावेळी अंघोळ घालतात, अभिषेक करतात, त्यावेळेच जे चित्त आकर्षक असं जे रूप आहे भगवंताचं, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, ते सुख सुख सागरामध्ये बुडवणार डुबवणार ते जे दृश्य आहे, ते जर त्याच जर स्मरण झालं केव्हा अंतिम काळी तर झालं कल्याण. मग आपण जर ते स्मरण करू शकलो, ते रूप ते सौंदर्य, पण त्यासाठी अगोदर पाहायला तर हवं ते सौंदर्य. आपण आपलं सौंदर्य पाहतं आरशामध्ये निहाळून पाहतं, कातड्याचं शरीर आहे, त्यामध्ये खड्डे आहेत, म्हणजे काय काय आहे, त्याचमध्ये किती सुधारणा करण्याचा रात्रंदिवस प्रयत्न करतो आपण, पावडर काय आणि हे काय आणि ते काय आणि इथं टिंब इथं बिंब इथं काय काय लावत लावत त्यामध्येच आपलं अर्थातच असं करणं म्हणजे एक प्रकारे आपण भगवंत तशी कॉम्पिटिशन आपली चालू आहे, भगवंत तेवढा सुंदर आहे ना मग मीही तेवढीच की त्याहुडा सुंदर होणार. खरं म्हणजे प्रत्येक जीवात्मा भ्रमामध्ये असल्यामुळं न कळत भगवंताची त्याशी भगवंताशी त्याची शर्यत चालू असते. आत्म्याला माहिती आहे भगवंत किती सुंदर आहे, तेव्हा आपण देहात्म बुद्धी आपली देहालाच आपण आत्मा मानतोय, आत्म्याला माहिती आहे भगवंत किती सुंदर आहे, अर्थातच आत्मसाक्षात्कारी पुरुष तो कधी आपल्या शरीराला सुंदर बनवण्याचा प्रयत्न करत नाही. जे भगवंताने शरीर दिलेलं आहे जेवढं सौंदर्य त्यामध्ये अधिक कमी आहे काय जास्त काळजी नसते, जास्त विचारही करत नसतो तो, कारण तो आपल्या स्वरूपामध्ये स्थित असतो, स्थितोस्मी आपल्या स्वरूपामध्ये स्थिर स्थावर असतो, त्याच्याकडे वेळही नसतो आपल्या शरीराचं चिंतन आणि शरीराचं सौंदर्य वाढ होण्यामध्ये वगैरे. एक तर भगवंताच्या सौंदर्यामध्येच तो प्रसन्न असतो आणि याची जाणीव अनुभव ही साक्षात्कार ही की मी भगवंताचा आहे, मी फक्त भगवंताचा अंश म्हणजे काय कापसाचा ढीग वगैरे नाही मी, किंवा ढग नाही मी, किंवा पाण्यासारखा थेंब नाही आका मी, मी अंश तर आहेच भगवंताचा, पण तो अंश भगवंताचा दास आहे. आपण आत्मेही भगवंताचे लेकर आहोत. विठू माझा लेकुरवाळा, विठ्ठल महाराजा कसा आहे? लेकरवाळा आहे. किती लेकर आहे त्या विठ्ठलाची? किती लेकर आहे? अनंत कोटी. म्हणजे असं आहे का काही काही जगातली लेकर इतरांची आहेत आणि बाकी उरलेली विठ्ठलाची आहेत, असं आहे का? असं नाही. सर्वजण जेवढी लेकर आहे अर्थात लेकर म्हणजे यामध्ये फक्त मनुष्य माणसंच नाहीत तर जीव जंतू सुद्धा भगवंताची तशी लेकरच आहेत. त्यांना त्याची जाणीव नसेल त्या कुत्र्या आणि मांजरांना, पण बऱ्याच माणसांनाही जाणीव नाही ना किती लेकर आहेत भगवंताची म्हणून, आहे का? नाही. पण आहोत आपण सर्व भगवंताचीच लेकर. म्हणजे आपला जो आत्मा आहे हे काय आहे? भगवंताचं लेकरू आहे. आत्मा काय आहे? आत्मा काय आहे म्हणा? भगवंताचं लेकरू आहे. आत्मा कुठं आहे? घरामध्ये आहे की कुठं आहे? कुठं आहे आत्मा? आत्मा म्हणजे मी आहे. मी कोण आहे? मी आत्मा आहे. मी आत्मा आहे म्हणा. मी आत्मा आहे. कुणी जर विचारलं आपण कोण आहात तर काय उत्तर? नाही, खरी गोष्ट हसण्यासारखी नाही, खरी गोष्ट हीच आहे की आपण आहोत कोण? आपण आत्मे आहोत. इंटरव्ह्यूला ज्यावेळी जाल आपण हु आर यू, आपण कोण? मी आत्मा आहे. ही खरी गोष्ट असतानाही आपल्याला बाहेर काढतील ते. गेट आउट, तू आत्मा आहेस. त्यांना शरीर हवे असत, त्यांना शरीर हवी असतात. तेव्हा आपण आत्मे आहोत आणि आत्माच भगवंताचं लेकरू आहे. नाही ते शरीर तर काय, शरीराचंच काय निश्चित रूप तसं नाही, ते नेहमी बदलत आहे. लहानपणी आपण जसं दिसत होतो ना, आपण जसे दिसत होतो तसं आता नाही दिसत आपण. आणि म्हातारपणी आपण वेगळेच दिसणार आहोत. लहानपणचा आपल्याला फोटो, आपलाच फोटो दाखवला लहानपणचा, आपण ज्यावेळी 5 वर्षाचे होता, अर्ध्या एक माणसानं ओळखणारी नाही, हे कोण मुलं आहे? आपलाच फोटो पण ते आपल्याला ओळखणार नाही, कारण आपण बदलतोय. पण आत्मा जो आहे तर आत्मा बदल, आत्मा कधीही बदलत नाही. आत्म्याचं ते म्हणजे आत्मा लेकरू आहे भगवंताचं, म्हणजे मूल आहे भगवंताचं. आपण पुत्र पुत्री आहोत भगवंताचे, आणि म्हणजे व्यक्ती आहोत. आत्मा एक व्यक्ती आहे, म्हणजे आत्म्याचंही सौंदर्य आहे. आत्मा फार सुंदर आहे. ज्यावेळी आई वडील सुंदर असतील तर मुलंही कशी असतात? सुंदर आई वडिलांची मुलं कशी असतात? असतात ना, असा एक अनुभव आहे. चायनीज लोकांची मुलंही, त्यांचं नाक कसं असतंय? चायनीज नाक, चायनीज म्हणजे वडील, वडिलांचं नाक असं आहे तर मुलाचं असं असत. तेव्हा आई वडील जर सुंदर असतील तर त्यांची मुलंही सुंदर असतात. तेव्हा आपण मुलं कुणाचे आहोत? भगवंताचे. भगवंत कसे आहेत? सुंदर आहेत. तेव्हा ही गोष्ट आपल्याला भगवद्गीता शिकवते किंवा हे आध्यात्मिक ज्ञान शिकवत. तेव्हा या कुरूप अशा शरीराला सुरूप किंवा सुंदर बनवण्याच्या प्रयत्नापेक्षा, ज्यामध्ये आपल्याला यश लाभणार नाही, मग म्हातारपणी जेवढे पाहिजे तेवढे प्रयत्न करा. आपल्याला कोण विचारते नाही, पाहिजे थोडी पावडर आणि लिपस्टिक आणि काय काय लावून पहा, काही नाही फरक पडणार. कोण सुद्धा फोटोग्राफ नाही काढणार तुमचा. माझाही म्हातार झाल्यानंतर आहे ना, की सर्वांची स्थिती अशी परिस्थिती आहे. पण आपला जो आत्मा आहे सर्वांचा, आपण सर्व सुंदर आहोत. आपण कृत्रिम साधनांनी प्रयत्नांनी सुंदर बनण्याची आवश्यकता नाही. आपण स्वभावानं किंवा स्वाभाविकपणे आपण नैसर्गिकरित्याच आपण कृष्णाची मुलं आपण असल्यामुळं आपण फार सुंदर आहोत. तर भगवद्गीतेचा श्रीमद भागवतमचा जो आरसा आहे, या आरशामध्ये जर आपण पाहिलं तर आपला चेहरा एकतर भगवंत दिसेल आपणाला, त्याचबरोबर त्या भगवंताचे आपण जे अंश आहोत त्यांनाही आपण पाहू शकू, स्वतःला पाहू शकू आपण या आरशातून पाहिलं तर. वर्तमानपत्रातून पाहिलं तर कोण दिसेल? हेमा मालिनी दिसेल. मग आपण तिच्यासारखं व्हावं, हाच सापडे बोध खरा, आपण त्यांच्या समान व्हावे. तेव्हा या ठिकाणी भगवंत म्हणतायत की आपण ज्यांचं स्मरण करू, आयुष्यभर ज्या गोष्टीचं आपण स्मरण करतो, चिंतन करतो, मनन करतो, ध्यान करतो, त्याचं स्मरण सरते शेवटी होतं आपणाला मृत्यूच्या वेळीही ते स्मरण येतं. त्या भरत महाराजांचं उदाहरण आहे, राजा भरत होते आणि तसे होते धार्मिक भरत महाराज, वृषभदेव त्यांचे वडील, फार उपदेशही ऐकला त्यांनी आयुष्यभर, पण त्यावेळी अमलही केला, साधना केली, धर्माची स्थापना केली. शेवटे शेवटी ते सेवानिवृत्त झाले, रिटायर्ड झाले, वानप्रस्थ वनामध्ये गेले, एकटेच होते. एवढं सारं त्यांनी वैभव त्यांचं, राजवाडे आणि काय हत्ती आणि घोडे आणि एवढी संपत्ती सर्व त्यांनी पाठीमाग सोडलं आणि जंगलाचा रस्ता धरला. पण त्या जंगलामध्ये निवास करत असत, तिथे साधना करत होते. नदीच्या काठावरती तप करायचे, ध्यान करायचे एकांतामध्ये. पण एके दिवशी प्रकार थोडा वेगळा घडला. वनामध्ये स्वास्थ्य होतं, त्यांनी सिंहाची गर्जना ऐकली एके दिवशी. आणि त्यानंतर दुसरं दृश्य त्यांनी असं पाहिलं की एक हरणी जी गर्भिणी होती, समजतं ना, त्या सिंहाची गर्जना ज्यावेळी त्या हरणीनं ऐकली, ती नदीच्या काठावरती पाणी पित होती. सिंहाची गर्जना ऐकल्यानंतर आपलं वाचवण्यासाठी जीवन तिनं उडी मारली दुसऱ्या तटावरती पोहोचण्यासाठी. गर्भवती होती तेव्हा तिनं जन्म दिला उडी मारत असतानाच, आणि त्या पाण्यामध्ये नवजात शिशु लहान हरणीचं जे पिल्लू आहे जन्माला आलं आणि ते पाण्यामध्येच वाहत जाऊ लागलं. आणि सिंहाची गर्जना या गर्भिणीनं दिलेला जन्म या लहान हरणाला बालकाला पाण्यानं मध्ये वाहत जात आहे. राजा धार्मिक दयाळू, त्यानं दया आली आणि त्या हरणाचं जे पिल्लू आहे त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला आणि यशस्वी झाले आणि त्याला घेऊन आले आपल्या आश्रमामध्ये. आणि आश्रमामध्ये त्या हरणाच्या लहानच्या पिल्ल्याचं त्यांनी पालन पोषण केलं. जसं लहानपणी आपल्या किंवा ज्यावेळी गृहस्थ होते त्यावेळी जसं त्यांनी आपल्या मुला मुलींचं पालन पोषण केलं, तसं आता त्यांनी त्यांना सोडून वैराग्य वगैरे पत्करलेलं होतं, वानप्रस्थ धारण केलेला होता. पण वनामध्ये आल्यानंतर आपल्या पर्णकुटीमध्ये त्यांनी या हरणाचं पालन पोषण करता करता मग ते बाहेर जायचे फिरण्यासाठी, भगवंताचं ध्यान करत करत तर हरणाचं पिल्लूही जायचं बरोबर जायचं, ते उड्या मारायचं, त्यांना पाहायचे. ते कधी कधी थोडं दुर्गम पद जाण्यासाठी थोडं कठीण, कधी कधी उचलून घ्यायचे त्याला, असं मिठी मारायचे, खाली सोडायचे, त्याचं बागडणं पाहायचे. त्यांना खाण्यासाठी कधी काही काय म्हणतात गवत, कसलं ताजं गवत तोडायचे, त्याला बसून खाऊ घालायचे. त्याला परत अनाज आश्रममध्ये झोपण्याची व्यवस्था. असं बराच काळ गेला आणि हे हरण हळूहळू मोठं होत होतं. त्यांचा स्नेह झाला या हरणावरती, त्यांचं दोघेच होते. परत एक दिवशीची गोष्ट, बाहेर ज्यावेळी वनामध्ये भ्रमणासाठी गेलेले हे राजे हरणी बरोबर गेलेलं होतं, पण त्या दिवशी हरण काय झालं बेपत्ता, चुकामुक झाली. व्हेरी गुड, चुकामुक झाली म्हणूया. आणि मग शोध करू लागले. या कोण शोध करताय? भरत, राजा भरत, फार मोठे राजा होते. आणि सर्व जंगलामध्ये फार हिंडून फिरून ओरडून आक्रोश करून, हे काय तर नाव दिले असेल त्यांनी, हे हरण हर हरे, तेव्हा त्यांना ध्वनी प्रतिध्वनी तर ऐकू आली पण हरणाचा आवाज नाही आला आणि हरण भेटलंच नाही. तेव्हा या हरणाचा शोध करता करता करताच या राजा भरताचा प्राण गेले. त्या अंतिम काळी स्मरण करत होते, हरणाचं स्मरण करत होते. पुढच्या जन्मामध्ये त्यांना भगवंतांनी हरण बनवलं. यम यम वापी स्मरण भावम त्यजंती अंते कलैवरम. साधना पक्की नाही झाली, म्हणजे साधना पक्की नाही झाली, बॅटरी चार्ज 4 महिन्यातून एकदा नसते करायची, बॅटरी दररोज चार्ज करायला हवी नाही का? किंवा बॅटरी वापरून वापरून एवढी डिस्चार्ज होते कधी कधी दुर्दैवानं की परत ती चार्जच होत होते. प्रॅक्टिकल अनुभव आहे ज्यांच्या मोटर गाड्या वगैरे आहेत किंवा ज्यांचे जे बॅटरीचा वापर करतायत. बॅटरी एवढी डाऊन होते परत चार्ज करायचा प्रयत्न केला तर चार्ज असं होऊ नये. तेव्हा असे मोठे साधक राजा भरतासारखे त्यांना स्मरण होऊ शकलं नाही कारण ते सावध नव्हते. परत ज्या गोष्टी त्यांनी त्याग केलेला होता, घरदार सोडलं, कुटुंब सोडलं, पत्नी सोडली, मुलं सोडली, पण सरते शेवटी दुर्दैवानं हरणाला धरून बसले. हरणामध्ये त्यांचं ध्यान, ध्यायतो विषयान पुंसाम संगस्तेषु उपजायते. आपण ज्या गोष्टीचं ध्यान करतो त्यामध्ये आपलं ध्यान काय होतं, आकर्षित आणि स्थिर होतं आणि आसक्त होतं त्यामध्ये. तेव्हा हरणाचं ध्यान केलं तर आपण कशामध्ये आसक्त होऊ? हरणामध्ये. सोन्याचं ध्यान केलं तर सोन्यामध्ये. सोन्यासारखे जे चैतन्य महाप्रभू आहेत, गौरांग, गौरांगाचं ध्यान केलं तर कुणाचं ध्यान, कुणामध्ये आसक्त होऊ आपण? गौरांगामध्ये. गौरांग माहिती आहे ना? गौरांग, 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 गौरांगाचे, गौरवर्णाचे जे भगवंत आहेत, श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू, त्यांचं ध्यान. किंवा श्याम सुंदर, गौर सुंदर किंवा श्याम सुंदर भगवंत, भगवंताचं ध्यान जर आपण केलं तर मग आपण अंतिम काळीही आपणाला भगवंत स्मरण सोपं जाईल. तेव्हा अशी काकड आरती आहे, मंगल आरती आहे, ब्रह्ममुहूर्तामध्ये विशेष करून ज्या गोष्टी आपण ध्यान, ज्याचं ध्यान करतो ब्रह्ममुहूर्तामध्ये, त्याचं ध्यान दिवसभर राहतं आपल्या मनामध्ये. दिवसाचं, दिवसाची सुरुवात होते ब्रह्ममुहूर्तानं, सकाळी सकाळी. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर एक दीड तासचा जो अवधी आहे, काळ आहे, त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. तेव्हा या काळामध्ये आपण उठून, सर्वात अधिक अनुकूल असा हा काळ, त्यावेळी उठून आपण जर भगवंताचं ध्यान केलं, स्मरण केलं, आपलं मन ताजं असतं, फ्रेश विश्रांतीनंतर, त्यावेळी आपण जर हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे, या भगवंताचं, या नामाचं स्मरण केलं तर हे नाव आपणाला भगवंतापर्यंत, आत्म्याला स्मरण होईल भगवंताचं. भगवंताचं नावच भगवंत आहे. प्रातःकाळी आपण भगवंताचं दर्शन केलं मंदिरामध्ये, मंदिरामध्ये जाऊन मंगल आरतीमध्ये किंवा ग्रहस्थाने पूजा अर्चनासाठी जप, तर कलियुगाचा धर्म आहेच हरे कृष्ण महामंत्राचा जप, हा कलियुगाचा धर्म आहे. कलियुग ज्यावेळी सुरू झालं 5105 वर्षापूर्वी, तेव्हा त्यावेळी नारद मुनी ब्रह्मांना भेटले. नारद मुनीचे वडील आहेत आणि गुरुही आहेत ब्रह्मा. नारदांचे, नारायण म्हणणारे, नारायण म्हणणारे कोण? नारद. त्यांचे गुरु कोण? ब्रह्मा. वडीलही ब्रह्मा आहे, वडील आणि गुरु दोन्ही एकच व्यक्ती ब्रह्मा. त्या ब्रह्मांना ते भेटले, ब्रह्माजींना भेटले, कारण नारद मुनींना प्रचार करायचा असतो ना, आणि काळ वेळ परिस्थितीनुसार प्रचार अनुरूप असा, अनुकूल असा. तेव्हा नवीन काळ, कलीचा काळ प्रारंभ झाला. तेव्हा कलियुगामध्ये, या कलीच्या काळामध्ये कोणती विधी आहे भगवत प्राप्तीसाठी, हे ब्रह्माजी पिताश्री सांगा आपण, असा प्रश्न नारद मुनीने विचारला. मोठ्या नम्रतेनं प्रश्न केला, निवेदन केलं ब्रह्मांच्या चरणी. त्यावेळी ब्रह्मा म्हटले, ओ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. इति षोडशकं नाम्नां कलिकल्मषनाशनम् नातः परतरो उपायः सर्ववेदेषु दृश्यते. ब्रह्मा फक्त महामंत्रच म्हटले नाही तर पुढच्या गोष्टी, हे सर्व ब्रह्मा म्हटलंय म्हणून थोडं आपणाला गंभीर आवाजामध्ये आम्ही म्हणून दाखवलं, कारण ब्रह्माचा आवाज पाहिजे ना, ओम ब्रह्मा ब्रह्मा बोलतात ब्रह्मा, गांभीर्य त्यामध्ये. तेव्हा ब्रह्मा म्हटले की हे नारदजी, हा जो महामंत्र आहे हरे कृष्ण महामंत्र जो आहे, इति षोडशकम नामना, सोळा शब्दाचा हा जो महामंत्र आहे, कली कल्मश नाशनम, कलियुगामध्ये जे काही दोष आहेत कल्मश आहेत त्रुटी आहेत त्या सर्वावरती उपाय हा महामंत्र आहे. ना अतः परतर उपाय, यापेक्षा दुसरा उपाय आपण विचाराल तर नाहीच हो, मग सांगणार कसा मी, दुसरा उपायच नाही, एकच उपाय, हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम कलौ नास्तैव 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 गतिरन्यथा. हे दुसऱ्या ठिकाणी हा उल्लेख आहे, पण ब्रह्माजी सांगतात न वेदेशु न काय, आता नाता परत्र उपाय, सर्व वेदेशु दृश्यते, सर्व वेदामध्ये आणि ब्रह्मा ज्ञाता आहेत, बरं का, या जगामध्ये हे जे ज्ञानाच्या गोष्टी आध्यात्मिक जे ज्ञान आहे तो प्राप्त करणारा पहिला व्यक्ती जर कोणी असेल तर ते कोण होते, कोण होते, कोण होते, ब्रह्मा होते, कारण दुसरं कोणी नव्हतंच त्यावेळी. भगवंताने ज्यावेळी ज्ञान दिलं त्यावेळी फक्त दोनच व्यक्ती होते साऱ्या ब्रह्मांडामध्ये, दोन व्यक्ती, एक भगवंत, कोणते भगवंत होते ते, गर्भदक्षय विष्णू होते, गर्भदक्षय विष्णू आणि त्यांच्या नाभीतून निघालेलं मनुष्य उमललेलं ते कमळाचं फूल, देठ आणि कमळाच्या फुलावरती जन्माला आलेले ब्रह्मा, हे दोनच व्यक्ती होते. ते नाही ब्रह्मा हृदय आदि कवये मुह्यंती यत सूरय, ते भगवंतानी या ब्रह्माजीना जे आदि कवी मूळ कवी त्यांना हे ज्ञान दिलं, तेव्हा ते ब्रह्मा म्हणतात सर्व वेदेशु न दृश्यते, दुसरा उपाय मला तर दिसत नाही बाबा. जगामध्ये कोणी ज्ञानी असेल तर कदाचित मी असण्याची शक्यता आहे, कारण भगवंतानी मलाच तर ज्ञान दिलं सर्व वेदांचं पुराणाचं जे काय अपौरुषेय ज्ञान, तेही कसलं ज्ञान, अपौरुषेय म्हणजे साधारण माणसानं नाही दिलं, अपौरुषेय, तो पुरुष नव्हता किंवा स्त्री नव्हती, साक्षात भगवंत होते, त्या साक्षात भगवंतानी दिलेलं जे वेदाचं सर्व शास्त्राचं जे ज्ञान आहे त्याचं मला आकलन आहे आणि ते सर्व ध्यानी मनी ठेवून मी सांगू शकतो, ठामपणे सांगू शकतो की या महामंत्राशिवाय दुसरा ना ना तह परतर उपाय, दुसरा उपायच नाही, एकच उपाय, हाच उपाय कोणी सांगितलं, ब्रह्माणी सांगितलं नारद मुनीना, 5000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि तीच गोष्ट पुढे चैतन्य महाप्रभूंनी सांगितली 450 वर्षापूर्वी, आणि तोच महामंत्र आपल्यापर्यंत पोहोचवला या आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामन संघाच्या संस्थापक आचार्यांच्या शिष्याणी आणि प्रशिष्याणी आपल्यापर्यंत हा उपाय पोहोचलेला आहे. त्या प्रातःकाळी दररोज आपण उठून भगवंताचं ध्यान करा, नामस्मरण करा, काही दीक्षित भक्तही आहेत त्यांनी तर संकल्प घेतलेलाच आहे, दररोज दीक्षित भक्त किती माळाचा जप करतात, 16 माळाचा जप त्यांना करावा लागतो हरे कृष्ण महामंत्राचा. तेव्हा आपणही जप करा सर्वांनी प्रातःकाळी, तेव्हा भगवंताचं नाही नामस्मरण, भगवंताचं दर्शन मूर्ती असेल, भगवंताचं सुंदर फोटो असेल, त्याचं दर्शन करा, त्यांचं दर्शन करा. प्रातःस्मरणीय भगवंत कसे आहेत, प्रातःस्मरणीय भगवंत आहेत म्हणा की भगवंताचे भक्त आहेत, प्रातःस्मरणीय. सकाळी सकाळी आपण ज्यावेळी उठतो त्यावेळी आपण पाहिजे त्या भलत्या सलत्या माणसाचं तोंड नाही पाहायचं. ते वेळ रिझर्व ठेवायची, रिझर्व कोणासाठी, रिझर्व भगवंतासाठी. राधाराणी ज्यावेळी जन्माला आलेली होती तिचे डोळे बंद करून जन्माला आली, आणि तोपर्यंत तिनं डोळे उघडले नाहीत जोपर्यंत कृष्ण तिच्या तोंडासमोर नव्हता. तोपर्यंत सर्वांना आणि आई वडिलांनाही वृषभानू नंदिनी, वृषभानू राधाराणीची चे वडील आणि कीर्तिदा त्यांची आई, आई वडील फार दुखी होते, म्हणजे मुलगी आंधळी आहे हो पहा, जन्माला आल्यापासून तिने डोळे नाही उघडले, आमचं आम्हाला पाहत सुद्धा नाही, आमच्याकडे पाहत नाही, म्हणजे त्यांनी असा समज केलेला की आंधळीच आहे, पण ती आंधळी खरं म्हणजे नव्हती. जाणून बुजून त्या राधाराणीने डोळे बंद ठेवलेले होते. ज्यावेळी कृष्ण आले, उत्सव साजरा होत होता, आंधळी आता ठीक आहे उत्सव तर साजरा करू या जन्म, आंधळी आहे पांगळी आपलीच राहाय, आपलीच राहाय ना, मुलगी तर आपली आहे. ते उत्सव साजरा होत असताना मग गोकुळातून आले नंद बाबा, यशोदा, रोहिणी, कृष्ण बलराम ही आले. मग त्या उत्सवामध्ये रावळ नावाचं गाव जमुनेच्या काठावरती, जमुनेच्या पूर्व तीरावरती वृषभानू राजाची राजधानी, त्या ठिकाणी निवास, राजवाडा, आणि त्या ठिकाणी हा उत्सव साजरा होत होता. तेव्हा तिथे आले कृष्ण बलराम, आले नंद यशोदे बरोबर, रोहिणी बरोबर, तेव्हा पाळण्यामध्ये विशेष सजवलेल्या पाळण्यामध्ये राधाराणीला झोपवलेलं होतं, आणि सर्व येणारे पाहत होते मुलीला, आशीर्वाद देत होते, आणि थोडा शोक ही करत होते, किती बरं झालं, सुंदर तर आहे, किती किती सुंदर आहे, पण आहे कशी मुलगी, आंधळी आहे, आंधळी. भगवंता डोळे दे या मुलीला, ते मनामध्ये प्रार्थना करत असतील जरूर. मग आले कृष्ण, आले लहान होते कृष्ण, लहान होते, आता आता उभं राहायला शिकलेले, भगवंताले उभं राहायला शिकावं लागतं. पहा कसे भगवंत आहेत, सृष्टी ज्यांनी बनवली म्हणजे सर्वांना उभं करतायत, बसवतायत, ऐ लेफ्ट अप डाऊन हे सर्व जे करतायत, त्यानंतर स्वतः भगवंती येऊन ते स्वतःही असंच लहान बनतायत, मग रांगतायत, मग उभं राहतायत, पडतायत, त्यामध्येच आनंद, मग सर टाळ्या वाजवतायत, ए कृष्ण ये ये ये, ते बोटे धरतायत, मदत करतायत, भगवंताला मदत करतात उभं राहण्यासाठी, उठ 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 ए उठ. परत पडतोय तेव्हा पाळणा पाहिल्यानंतर त्यांनी कृष्णानी थोडं विशेष प्रयत्न करून उभे राहिले. कृष्ण प्रत्येक जण पाळण्यात जाऊन जाऊन पाहत, काय पाळण्यात काय असं काय वैशिष्ट्य आहे, पाळण्यामध्ये काय. ते कृष्णही उभे राहिले पाळण्यात जवळ आणि आतमध्ये पाहू लागले, आणि पाहताय तर ती लहान मुलगी आहे, तिच्या तोंडाजवळ तोंड, भगवंताने आपलं तोंड ज्यावेळी पोहोचवलं त्यावेळी या मुलीला, राधाराणीला ही साधारण मुलगी नव्हती सोलापूरमध्ये जन्माला ज्या मुली येतात. ही भगवंताची आल्हादनी शक्ती होती, भगवंताची आल्हादनी, भगवंताला आल्हाद देणारी शक्ती. म्हणजे जीवात्मा नव्हती. सांगण्याचं तात्पर्य असं की जीवात्मा नव्हती, साधारण बद्ध जीव नव्हती, सर्वज्ञ होती. तेव्हा डोळे होते बंद, पण ज्यावेळी कृष्णाचं मुखमंडल तिच्या समोर आहे या गोष्टीचा साक्षात्कार न पाहताच, या भगवंताला राधाराणीला काय डोळ्यांनीच पाहायला पाहिजे असं नाही, त्यांचे इतर इंद्रिय ही कोणत्या इंद्रियाचं कार्य करू शकतात, ते कपाळानं पाहू शकतात. आपण तेव्हा सकलेंद्रिय वृत्ती मानती पश्यंती पानती शास्त्र. तेव्हा राधाराणीला ज्यावेळी कळाले का तिथे समोर कृष्ण आहेत, त्यावेळी लगेच त्या राधाराणीनं काय केलं, डोळे उघडले. अरी वा, आणि डोळे भरून काय केलं असणार, डोळे भरून पाहिलं, डोळ्याचं पारणं फिटलं का, पारण फिटेपर्यंत किंवा पोट भरेपर्यंत ती पाहतच राहिली त्या कृष्णाला. तेव्हा त्या प्रातःकाळी जशी राधाराणी आत्ता आता जन्माला आली, राधाराणीनं ते जीवनाचं जीवन कसं प्रारंभ झाला, जीवनाची सुरुवात कशी झाली, भगवंताच्या दर्शनापासून. तसंच आपणही आपला जो दिवस आहे तो सुरू करायला हवा भगवंताच्या दर्शनापासून, भगवंताच्या भक्तांच्या दर्शनापासून, वैष्णवांच्या दर्शनापासून. म्हणजे प्रातःस्मरणीय, भगवंत प्रातःस्मरणीय आहे. ते भगवंताचं नाव, भगवंताचं रूप, भगवंताच्या लीला, लीलेचं ज्यावेळी आपण श्रवण करू, लीलेचं श्रवण म्हणजेच लीलेचं दर्शन आहे. या गीतेचं श्रवण म्हणजे कृष्णाचं दर्शन आहे. तो श्रीरंगम मधला तो ब्राह्मण एक होता, तस मी पंढरपूरमध्ये राधारमण स्वामी महाराज ते आपण चैतन्य चरितामृत मधली एक लीला सांगत होते, कसे ते एक श्रीरंगम मधले एक ब्राह्मण ज्यास काय पंडित नव्हते, पण ते दररोज काय करायचे, भगवद्गीता वाचायला बसायचे आणि वाचायचे 18 अध्याय सर्व श्लोक वाचायचे. त्यांचं संस्कृत वगैरे ठीक नव्हतं, उच्चारण ठीक नव्हतं, पण तस तरी ते वाचायचे. आणि वाचत असताना ते त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायचे, प्रेमाश्रू, शरीरामध्ये शरीर रोमांचित व्हायचं. आणि चैतन्य महाप्रभू दुरून दररोज असे दृश्य पाहायचं, त्या ब्राह्मणाला पाहायचे. तो हा त्याच्या हातामध्ये ग्रंथ आहे, तो नेहमी दररोज यावेळी बसतो आणि वाचताना कधी हसतो तर कधी रडतो तर कधी शरीरामध्ये कंपन होत आहे. एके दिवशी जवळ गेले त्या ब्राह्मणाच्या जवळ आणि तेव्हा विचारतात काय प्रकार काय आहे, काय वाचतं, आम्ही गीता वाचतो. तेव्हा गीता वाचता त्यावेळी आपण कोणाचं स्मरण करता, आपण आपल्या शरीरामध्ये सर्व भक्तीचे सर्व विकार, अष्ट विकार किंवा लक्षणं प्रगट होतात तेव्हा गीता वाचून, तेव्हा दर्शन कोणतं करता आपण. तेव्हा ते म्हटलं मी काय जास्त पंडित वगैरे नाही, आणि तसं माझं उच्चारण ऐकून बाकीचे इथले जे खरे पंडित आहेत संस्कृतचे ज्ञाता वगैरे ते माझे टिंगल वगैरे करतात, चर्चाही करतात, पण मी वाचतो यासाठी एक तर माझ्या गुरुजींचा आदेश, माझ्या गुरुनी सांगितलं गीता वाचायची बरं का शिष्या, गीता वाचायची, म्हणून मी गुरुचा आदेशाचं पालन करतोय. आणि जास्त काय मला समजत वगैरे नाही, पण एक गोष्ट अशी की हे गीता वाचत असताना माझ्या डोळ्यासमोर ते कुरुक्षेत्रामधलं दृश्य, रथ आहे, रथामध्ये अर्जुन पाठीमागं बसलाय आणि भगवंत पुढे आहेत, त्यांच्या हातामध्ये चाबूक, कोणत्या हातामध्ये? उजव्या हातामध्ये नाही का, हा चाबूक उजव्या हातामध्ये, त्यांच्या एका हातामध्ये घोड्याचे लगाम आहेत डाव्या हातामध्ये, आणि उजव्या हातामध्ये काय? चाबूक आहे. आणि त्या भगवंताचं रूप आणि चेहऱ्यावरती काही धूळ वगैरे, कुरुक्षेत्रातली भगवंत रथ चालवत होते पार्थ सारथी, हे दृश्य, हे दृश्यचं वर्णन करून ते सांगत होते. असं दृश्य माझ्यासमोर उभं राहतं म्हणे मी भगवद्गीता वाचत असताना. चैतन्य महाप्रभूंना हे जर दृश्य उभं राहतंय म्हणजे सर्व गीतेचं सार तर हे दृश्य आहे, भगवंताचं दर्शन होतंय आपणाला, भगवंत आपल्यावरती प्रसन्न आहेत, गुरुच्या आदेशाचं आपण पालन करत आहात. तेव्हा भगवंत एवढे, चैतन्य महाप्रभू एवढे प्रसन्न झाले त्या ब्राह्मणावरती. आता ते त्यांना मिठी मारणारच एवढ्यामध्ये हा ब्राह्मण आणखी एक गोष्ट सांगून गेला, आणखी एक साक्षात्कार, आणखी एक गोष्ट म्हणत होत, ज्या व्यक्तीचं मी गीता वाचत असताना दर्शन दररोज करतो तो कृष्ण रथामध्ये अर्जुनाचा सारथी पार्थ सारथी, तो पार्थ सारथी तर आपणच आहात, आपणच ते कृष्ण आहात, असंही माझा आता या क्षणी माझा साक्षात्कार आहे असं हा ब्राह्मण बोलला म्हटला. अर्थात चैतन्य महाप्रभूंना या गोष्टी गुप्त ठेवायच्या होत्या, कारण भगवंत या जगामध्ये भक्ताचा अवतार, भक्तावतार म्हणून अवतरित झालेले, भक्ताची भूमिका निभावत आहेत. ते मध्येच असं रहस्याचं उद्घाटन जर झालं की साक्षात भगवंत आहेत भगवंत, तर मग लोक आरती घेऊन पाठीमागे पाळणार, जय जगदीश हरे जय जय. मग त्यांची जी मिशन आहे, एक भक्ताची भूमिका आणि त्यामध्ये राधिकेची भूमिका, तशी राधिकेचा भाव आणि राधेला राधेच्या दृष्टिकोनातून कृष्णाचा अनुभव करू इच्छित आहेत तसे चैतन्य महाप्रभू, राधाराणीला जाणून घेऊ इच्छित आहेत, हाही त्यांचा एक निजी उद्देश आहे त्या अवतारा पाठीमागचा. तेव्हा लोकांना तेव्हा त्यांनी सांगितलं तसं कडक शब्दामध्ये, हा ठीक आहे तुझा साक्षात्कार, तो कृष्ण मीच आहे असं तुझा साक्षात्कार आहे, पण दुसऱ्या कोणाला सांगायचं नाही बरं का, असं बजावणी केली त्या ब्राह्मणाला, हा दटावला. आणि त्यानंतर चैतन्य महाप्रभूंनी आलिंगनही दिलं या ब्राह्मणाला आणि दोघेही अश्रू ढाळत होते आणि दोघेही आपापले अश्रूंनी दुसऱ्याचा अभिषेक करत होते, दोघांचं शरीर कापत होतं, कंपन होतं. तेव्हा ही स्थिती, या स्थितीस पोहोचले हा साक्षात्कार. भगवद्गीतेचं अध्ययन, लीलेचं स्मरण आपण म्हणत होतो प्रातःकाळी, ज्या आपण लीलेचं स्मरण करतो, भगवंताच्या लीलेचं स्मरण, भगवद्गीतेचं स्मरण, श्रवण, याचा परिणाम, याचं फळ भगवंत दर्शन, भगवंताचा साक्षात्कार, भगवंताच्या अधिक जवळ जाणं. येन माम उपयांती ते, जेणेकरून जीवात्मा माझ्या अधिकात अधिक जवळ यावा, या उद्देशानं भगवंतांनी हे गीता, हे भागवत, हे ग्रंथ दिलेले आहेत, हा सत्संग आहे. तशा प्रकारची भगवंत बुद्धी देत आहेत, ददामी बुद्धियोगम, किंवा आठवण करून देण्यासाठी भक्त येत आहेत. मधून अधून, त्याशिवाय आपण एक दुसऱ्यांना आठवण करून द्यायला हवी. बोधयंत परस्परम, कृष्ण म्हणतात बोधयंत पर, एक दुसऱ्याला आठवण करून द्यायला हवी आपण, जेणेकरून आपण भक्तीच्या मार्गावरती नेहमीच राहू. त्या प्रातःकाळेच महत्व आहे. आणि प्रातःकाळ जो आहे हा पाया आहे, त्या दिवसाचा पाया आहे. त्यामुळे पाया जर मजबूत असेल तर मग इमारत कशी मजबूत. आणि त्या इमारतीवरती मजल्यावरती मजल्यावरती मजले आपण चढवू शकतो. प्रासाद, गगनचुंबी प्रासाद उभे करू शकतो. पण ती सकाळ जर थोडी ढिली असेल, पाया कसा असेल, तर काय सांगताय, शाश्वती नाही. पहिल्या मजल्यावरती जायचं की नाही जायचं, आपण निश्चिंतपणे इथं बसलोय पण आपल्याला माहिती आहे या बिल्डिंगचा पाया कसा आहे, मजबूत. साधू संघानी कसा बनवलाय, मजबूत बनवलेला पाया. म्हणून मी वरती राहतो, नाही तर मी काय वरती राहायची धाडस केला असतं का. रात्री निवांत झोपतोय, पाया मजबूत आहे म्हणून हे सर्व शक्य आहे. तेव्हा एके पाया मजबूत, एका विटेवरती दुसरी वीट असे भिंती, मजले आणि भक्ती आणि प्रसाद आणि सोपान, आदो श्रद्धा, साधू संघ, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, पुढे रुची, आसक्ती, भाव, कृष्ण प्रेम, असे सोपान अशा शिड्या आहेत. तर श्रद्धेपासून प्रेमापर्यंत कसं पोहोचायचं, याचं सर्व शास्त्र आहे. भक्ती रसामृत सिंधू मध्ये याचं वर्णन आहे. इतर ग्रंथ आपणाला मदत करतात. साधू शास्त्र मदत करतात. या सर्वाचा आपण फायदा घ्यायला हवा. त्यासाठीच तर प्रभुपादांनी हरी कृष्ण संस्था हे आंदोलन स्थापित केलेलं आहे. किंवा जी भक्ती आहे हे काही भक्तीचं सीझन असा नाही. भक्ती नेहमी दररोज नित्य साधना भक्ती, जे दररोजची भक्ती. सततम कीर्तयंतो माम तेषाम सतत युक्तानाम, अशा सतत नित्य कीर्तनीय सदा हरी अहैतुकी अप्रतिहता अखंड, अशा शब्दांचा प्रयोग आहे. माझं मन भगवंता कुंती माता म्हणते तुझ्याकडे तसंच वाहू दे, तसंच जाऊ दे जशी गंगा समुद्राच्या दिशेनं धावते. गंगा काही थांबते का, थांबते झोप काढते दुसऱ्या दिवशी उठून घड्याळाकडे बघून किती वाजता, थांबत नाही. जशी अखंड जातच राहते गंगा, वाहत राहते, तसं आपल्या भक्तीचा प्रवाह भगवंताच्या चरणाच्या चरणाकडे नेहमीच वाहत राहावा, यासाठी आपण प्रयत्नशील राहायला हवं. अडीअडचणी तर आहेतच, त्यांना सर्वांना तोंड देऊन ते तर भगवंत पाहतात. भगवंतच अडचणी निर्माण करतायत आणि पाहतात, आता पाहतो आता काय करता बघतो. ते उपाय आहेत प्रत्येक अडचणीवरती, प्रत्येक प्रश्नावरती काय, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न आणि उत्तर भगवंतने एकाच वेळी त्याची निर्मिती केलेली आहे. असा एकही प्रश्न नाही की ज्याचं उत्तर नाही. आपणाला माहिती नसेल पण कोणाला नाही, कोणाला तर उत्तर माहिती आहे. ते शोधायला हवं. आणि आपण जर गंभीर असू तर आपणाला त्या प्रश्नाची उत्तर भगवंत अशी व्यवस्था करतील की जे उत्तर आपणाला सापडेल. तेव्हा सर्व अडचणीला तोंड देऊन आपण आपल्या भक्तीमध्ये अग्रेसर व्हायला हवं. इतर कामं थोडी कमी करू शकतो पण भक्ती कमी करायची करायची का कमी नाही कमी करायची. भक्तीतून वेळ मिळा भक्ती करत राहायचं. भक्तीतून वेळ मिळाला तर इतर कामं करायची. ऐकलं का काय जागा झाला आपण. भक्ती करत राहायची. भक्तीतून वेळ मिळाला तर इतर कामधंदे करायचे. उलटं नाही करायचं. कामधंदे करत राहायचं आणि त्यातून वेळ मिळाला तर भक्ती. असं नाही. प्राधान्य कशाला? भक्तीला प्राधान्य द्या. भगवंताला प्राधान्य द्या. मग हळूहळू भगवंत व्यवस्था करतील. जेवढं आपण भगवंतापासून दूर जाऊ त्यावेळी तेवढंच आपण अधिक धडपड करावी लागते या जगामध्ये. फक्त रोटी कपडा मकानसाठी म्हणा किंवा छोट्या छोट्या गरजेसाठी रात्रंदिवस. पण भगवंताकडे येऊया आपण. येऊन पहा आपण भगवंतानी काय आपणाला दिलंय. वचन दिलेलं आहे योग क्षेम वहामि अहम. आपल्या गरजा भगवंत एक गरजा आपल्या कमी होतील किंवा कमी गरजेमध्ये आपलं भागेल. कमी गरजेमध्ये आपण संतुष्ट राहाल अशी व्यवस्था भगवंत करते. यदृच्छा लाभ संतुष्ट द्वंद्वातीतो विमत्सर. आपण कॉम्पिटिशन नाही करणार, मत्सर नाही करणार, द्वेष नाही करणार, शर्यती नाही इतर हा एवढा श्रीमंत मी असा मी तसा आहे तर आपण या गोष्टी नाही करणार. भक्त पहा हा किती प्रगत भक्त आहे हे आपण पाहायला हवं. हा किती वैरागी या भक्तामध्ये, किती ज्ञान या भक्तामध्ये, याचे साक्षात्कार तर पहा. किती सुंदर कीर्तन करतो, किती सुंदर सेवा करतो, मी केव्हा करू शकेल असे कॉम्पिटिशन आवश्यक आहे. कॉम्पिटिशन ट्रान्सेंडेंटल आध्यात्मिक ही प्रगती आवश्यक आहे. तर आपण या मार्गाला तर लागलेलो आहोत. या मार्गावरतीच कसं राहायचं एवढंच नव्हे तर गती कशी वाढवायची, थोडी स्पीड कशी आणायची आपल्या भक्तीमध्ये, गियर कसा बदलायचा टॉप गियरमध्ये. टॉप म्हणजे कोणता? फोर्थ की फर्स्ट? फोर्थ. सुरुवात फर्स्ट नाही होते काय? मी फक्त बैलगाडी चालवतो तेव्हा दुसऱ्या गाडीची मला कल्पना नाही. तसं विमान चालवलं मी एक वेळा. एक बैलगाडी आणि एक विमान दोन चालवू शकतो. तेव्हा पुढे जायचं आहे. वरती उद्धरित आत्मनो आत्मानम नात्मानम अवसादयत. स्वतःचं पतन होऊ द्यायचं नाही. उद्धरित उद्धार वरती आणि एक दुसऱ्याने मदत करायची. दुसऱ्याचे पाय काय करायचे? खाली ओढायचे नाही. कोणाचा पाय खाली ओढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? आपणालाही खाली यावं लागतं की नाही? पण कोणाला वरती जर आपण ढकलाय झालं तर आपण काय करतो? आपणही वरती जाऊ. तेव्हा खाली दुसऱ्यानं ओढणारा तोही त्याच्याही खाली. आणि जो इतरांना चढवणारा आहे तोही चढेल, तोही वरती जाईल. तेव्हा एक दुसऱ्यानं आपण मदत करूया आध्यात्मिक उन्नतीसाठी. दुसऱ्याचा उत्कर्ष ज्याला पाहवत नाही त्यालाच म्हणतात काय? एनव्ही. एनव्ही म्हणजे काय? द्वेष. द्वेष मत्सर, हा मात्सर या जळतो म्हणा, जळतो, जळफळाट, जळफळाट. दुसऱ्याचा उत्कर्ष प्रगती पाहावत नाही. पर दुःख, पर दुःखे सुखी, दुसरा दुखी असेल तर आपण सुखी. पण प्रभुपाद, प्रभुपादासारख्या वैष्णवाच्या विषयी आपण काय म्हणतो, पर दुखे दुखी. सर्व जगाचं दुःख पाहून प्रभुपाद दुखी होते म्हणून त्यांनी वयाच्या 70व्या वर्षी ते गेले, अमेरिकेला गेले प्रचार करण्यासाठी, इतर जगाला मदत करण्यासाठी. तेव्हा तशाच प्रकारची मदत आपण करूया सोलापूरच्या नागरिकांना, पण त्यासाठी आपण स्वतःही थोडे सशक्त, समर्थ, सक्षम असे भक्त असायला हवं, थोडे पक्के साधक. जप करतोय आणि ज्यावेळी आपण जप करतोय, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम, म्हणजे आपण काय करतो, याचा या महामंत्राच्या उच्चारणाचा भाव काय, सेवा भाव आहे. 5-10 भक्तांनी एकाच वेळी उत्तर दिलं, म्हणजे सेवा भाव आहे, किंवा सेवेची मागणी करतो आपण. हे भगवंता काय करा, मला सेवा द्या, सेवेमध्ये लावा, मी आपला किंकर, मी आपला दास आहे, मला सेवा द्या. तेव्हा आपण सर्व सेवा, जप करणारे सेवा करतील, जप सेवा कमी होत असेल तर मग एकतर आपल्याकडून काही अपराध, नाम अपराध, किंवा जप कमी तर होत नाही ना असा विचार, यावरती विचार करायला हवा. मग जपाचा परिणाम सेवेमध्ये व्हायला हवा, जपानंतर सेवा, या दोन्ही गोष्टी आपोआप घडतात. सेवा जप करणं म्हणजे सेवेची मागणी करतो, भगवंत सेवा देतात, तेव्हा सेवा ही आपण भगवंताची सेवा करा. जप करणं ही एक सेवा आहेच, त्याशिवाय हा जप इतरापर्यंत पोहोचवणं ही सेवा आहे. भगवंताचा संदेश, गीता, गीतेचं वितरण करणं ही सेवा आहे. भगवंताचा संदेश इतरापर्यंत पोहोचवणं भगवंतासाठी उत्सव आहेत, भगवंतासाठी दिंडी आहेत, दिंडी आहेत पुढच्या महिन्यामध्ये. माहिती आहे दिंडी कोणते तारीख? 15 तारखेला दिंडी सुरू होणार इथून कुठेपर्यंत? पंढरपूर, सोलापूर ते पंढरपूर, काय जास्त अंतर नाही. इस्कॉनच्या दिंड्या सुरू झाल्या तर 4 वारीच्या वेळी 4 दिंड्या निघतात. आषाढीच्या वेळी पुण्याचे भक्त दिंडी करत येतात, हरे कृष्ण भक्त पुण्याहून पंढरपूरपर्यंत. चैत्र वारी असते ना, त्यावेळी आरवड्याचे भक्त, इस्कॉन आरवड्याचे भक्त दिंडी करत आरवड्याहून येतात पंढरपूरपर्यंत. कार्तिक वारी बीडचे भक्त, इस्कॉन बीडचे भक्त बीडहून त्यांनी यंदा सुरू केली, पहिली झाली त्यांची. आणि आपण गेले 8-10 वर्षापासून सोलापूर च्या वतीनंही दिंडीचा कार्यक्रम चालू आहे. तेव्हा 15 तारखेला आहे, आपण जसं कीर्तनामध्ये नेहमी भाग घेतात उत्साहानं, सोलापूरमध्ये कीर्तनामध्ये उत्साह जो आहे तसाच उत्साह जर आपण सेवेमध्ये या हरे कृष्ण आंदोलनाच्या प्रचार प्रसारामध्ये जर दाखवला तर आपण सोलापूर हलवून टाकू. भक्तिभावामध्ये कापू लागेल सोलापूर, भक्ती त्या ब्राह्मणासारखी. तेव्हा भगवंत आपल्या पाठीशी आहेत, आपल्या बरोबर आहेत. भगवंताची फार इच्छा, सर्व त्यांची जी लेकरं आहेत जी विसरलेली आहेत भगवंतांना, ती जागी व्हावीत. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप अर्जुनाला भगवान सांगत, ए अर्जुना सोड, सोडून देत, लाथ मार या कशाला, हृदय दौर्बल्यम, हृदयाचं काय दुर्बलता, क्षुद्रम म्हणजे क्षुद्र, क्षुल्लक गोष्ट आहे, काय महत्वाची गोष्ट नाही, क्षुद्रम हृदय दौर्बल्यम सोडून दे, त्यक्त्वा उत्तिष्ठ उभारा, आणि योगी बन, युद्ध कर, निमित्त मात्रम भव सव्य साचिन, भक्ती म्हातारपणी करायची असते असं म्हणतात, पण इथे आपण तरुणपणामध्ये सुरुवात केलेली आहे बऱ्याच जणांनी, कुणाचं वय 30 पेक्षा कमी असलेलं वय, किती जण आहेत 30 वर्षापेक्षा कमी, हात वरती करा, 30 पेक्षा कमी ज्यांचं वय, मुलामध्ये माताजी संख्या कशी कमी आहे, म्हणजे 30 पेक्षा कमी असलेले वय असलेली आहे, मुली कमी आहेत, पण मुलं अर्ध्याहून अधिक तर 60-70% युवक आहेत आपल्यामध्ये, त्यांनाही म्हणजे त्यावरून सिद्ध होत की युवक रेडी आहे, म्हातारी कोतारी माणसं घरी सोडत नाहीत आजकाल, इथंही मंदिरामध्ये सुद्धा आली नाहीत, पण तरुण मंडळी येऊ लागलेले आहेत, यांना ट्रेनिंग